हरिः ओम्। अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मेऽश्वमेधश्च मे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पताम् ऋक्च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पिताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच्च मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यौ हि च मे पष्ठवाश्च मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च म ऋषभश्च मे वेहश्च मे नैर्वांश्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताद् श्रोत्रं यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आपल्यासमोर सद्भक्त कुटे काका प्रगट करतील। ॐ परमो सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ॐ परमो सद्गुरु स्वामी मकरन्नाथाय नमः।
दिनांक 21 जुलै 1986 मागच्या वेळेस आपण गुरुपौर्णिमा उत्सवाचा सकाळी 9 ते 10:30 पर्यंत झालेल्या कार्यक्रमातील भाग पाहिला। आज आता टिळक स्मारक मंदिरातील सभागृहात संध्याकाळचा मुख्य कार्यक्रम पाहणार आहोत। संध्याकाळी 6:30 रुद्राणी प्रार्थना होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली। ती परगावहून आलेल्या साधकांच्या भावपुष्पांनी, बारामतीहून आलेल्या पुष्पाताई, सरलताई, सोलापूरहून लताताई, चंदीगडहून आलेले श्री ज्ञानेश्वर साधू इत्यादी सर्वांचीच भावपुष्प भक्तिभावानं रंगलेली होती। श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती। स्वामीजींच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत करुणामय तसेच कौतुक मिश्रित होत होते। श्री ज्ञानेश्वर साधूंनी रचलेलं सख्या सद्गुरु एथम्या पाहिले हे काव्य खरोखर अप्रतिम होते। त्यांनी ते मोठ्या भक्तिभावाने गायलेही छान। कार्यक्रमाचा एक भाग संपला होता। आता महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सद्गुरु स्वामीजींचे आशीर्वचन। आतापर्यंतचा कार्यक्रम चढत्या वाढत्या श्रेणींनी रंगलेला होता। त्यावरील कळस म्हणजे स्वामीजींचे रसाळ प्रवचन। ते ऐकण्यासाठी श्रोतृवृंद सावरून सर्वांगाचे कान करून बसला आणि ती अमृत मधुर वाणी बरसू लागली। मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओवी क्रमांक 22। आजचा दिवस अतिशय पवित्र आहे। ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समोर आहे आणि तुमच्यासारखे साधक श्रोते म्हणून बसलेले आहेत। या सर्वांचा मला विशेष आनंद वाटतो आहे। साऱ्या संतांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ शिरोधार्य मानला आहे। महाराजांनी या ओवीत म्हटलं आहे मज हृदयी सद्गुरु। आपण कुणी असं म्हणू शकणार नाही आम्ही सद्गुरूंना पाहिलं त्यांना भेटलो असं फार तर म्हणू शकू, कारण सद्गुरू आपल्या हृदयात राहण्याकरिता ते हृदय निर्मळ हवं, पवित्र हवं। खर तर सारा परमार्थ सोपा आहे पण उगीच अवघड झाला आहे। आत्म्याचं शास्त्र म्हणजे आपलंच शास्त्र आहे। सद्गुरु तो मार्ग सांगतात. हजारो लोकात एखादा ते जाणतो, त्याकरिता बुद्धी अग्र व्हावी आणि बुद्धी अग्र होण्यासाठी ध्यानाला बसायचं. संत हे देह मन बुद्धीच्या पलीकडे असतात, त्यांना आपण ओळखू शकत नाही. सूक्ष्म असलेला आत्मा ते जाणतात, आपल्या स्थूल मनाला ते जाणता येत नाही. देह मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन तेच होऊन राहायचं आहे, कसं ते सांगता येत नाही, अनुभवायचं आहे. एकदा तरी त्याची प्रचिती घ्यायला पाहिजे. सारे सद्गुरू आत्मरूप झालेले असतात, शाब्दे परेचे निष्णात असे असतात. या संसाराचं स्वरूप ते समजावून सांगतात, हे सारे खोटं आहे, या बोधावर ते आलेले असतात. त्याकरिता साधना मात्र सातत्याने करायला हवी, कारण मन ताब्यात येणं एवढं सोपं नाही. 25-30 वर्षे साधना करायला हवी. आपला देहभाव जाता जात नाही, सद्गुरूंची कृपा असली. अविवेक जाऊन विवेक आला, देहभाव गेला की आत्मबुद्धी होऊ शकते. सद्गुरूंची स्थापना अंतःकरणात झाली की हे सारं सुलभ होऊ शकतं. सारे संप्रदाय एकच आहेत, त्यांचे अध्वर्य एकच सांगतात, मला कोणताच संप्रदाय त्याज्य नाही. वारकरी संप्रदायातील नम्रता मला आवडते, समर्थ संप्रदायातील शिस्त अतिशय चांगली आहे. शुद्ध परमार्थ हा सगळीकडे सारखाच असतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या अडचणीत ज्या अर्थी आला आहात, त्या अर्थी सर्वांना तो हवा आहे. इथे भोंगळ परमार्थ कधीच सांगितला जात नाही. आपल्या सर्वांचं वागणं असं पाहिजे की इतर लोकांनाही त्याप्रमाणे अनुकरण करावे असे वाटलं पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या सद्गुरूंची प्रतिष्ठापना आपल्या हृदयात केलेलीच आहे. आपण सारे आनंदात राहूया. एकसारखी धबधब्यासारखी वाहणारी स्वामींची ज्ञानगंगा आता थांबली आहे. त्यानंतर सकाळसारखाच पूजनाचा कार्यक्रम झाला. 9:45 वाजत आले, स्वामीजी आसनावरून उठले. दिवसभराच्या कार्यक्रमांचे थकले होते, परंतु चेहऱ्यावरील प्रसन्नता कायम होती. आपल्या हातांनी आसन झटकले, मस्तक टेकून नमस्कार केला आणि दुतर्फा उभ्या असलेल्या साधकांना नमस्कार करीत पुढे निघाले. दाराशी असलेल्या माऊली पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि पायऱ्या उतरून सप्रेकाकांच्या गाडीत जाऊन बसले. जय जयकार झाला आणि हळूहळू स्वामीजी व गाडी सर्वांच्या दृष्टीकडे गेली. दिनांक 25 फेब्रुवारी 1987 बुधवार. स्थळ बारामती येथील महावीर भवनालगतचे सद्भक्त श्री खत्री यांचे दालन. वेळ 12:12. कार्यक्रम सत्संग. आनंद यात्रेसाठी बारामती येथे पुण्याहून 2 STच्या बसेसने आम्ही सुमारे 100 साधक मंडळी गेलो. स्वामीजी आमच्या आधीच तेथे पोहोचले होते. श्री खत्री यांचे सुशोभित दालनात एका व्यासपीठावर ते स्थानापन्न झाले आहेत. त्यांच्यासमोर नुकत्याच येऊन बसलेल्या आम्हा साधक मंडळीवरून प्रेमाने नजर फिरवीत स्वामीजी उद्गारले, तुम्हाला बघितलं म्हणजे मला बरं वाटतं. एवढ्या एका वाक्यानेच समोरील साधक श्रोत्यांची अंतःकरणं सुखावली. स्वामीजींना आपल्याविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे हेलावून गेली आणि पुणे ते बारामती प्रवासाचा शेण दूर झाला. स्वामीजी विचारतायत, कोण अभंग सांगेल बरे? हेमा पुढे ये, सांग एक अभंग. त्यावर जगमे सुंदर है दो नाम. हेमाताईच्या अभंगानंतर प्रेम से गावो पावन नाम हे भजन सद्भक्त विरासने सांगितले. खास नागपूरहून आलेल्या सद्भक्त सुमतीताई संत यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले असता त्यांनी स्वामीजीचे कार्य, त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनांचा साधक घडविताना होणारा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला असून हे कार्य लवकरात लवकर मोठे व्हावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर स्वामीजी बोलू लागले, लवकर मोठं होण्यात मजा नाही. महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांपैकी 5% म्हणजे 35 लाख लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. पुढली कामगिरी ही पुढे बसलेली सर्व मुलं मकरंद, मिलिंद, पंकज, नाना, शशांक, सुनील, विजय, मकरंद वगैरे करतील याची मला खात्री आहे. पुढे ही मंडळी आहे आणि मागे ज्ञानेश्वराजी सारे संत पाठीचे आहेत. 5-7 वर्षात हे कार्य नक्की जोम धरू लागेल. आपली साधक मंडळीची प्रकृती व मनोभाव आणि इतर लोकांची प्रकृती व मनोभाव यात फार मोठे अंतर आहे. परंतु जगाबरोबर सर्व प्रकारचा व्यवहार पार पाडून या मकरंदने त्यांच्या बँकेतले लोक बदलवले. प्रत्येकात काही अंश सात्विकता असतोच. इतरांच्या अवगुणावर बोट ठेवल्याने ही व्यक्ती दुरावते. जेवढे चांगले आहे तेवढेच घ्यायचे. संघर्ष करायचे काही कारण नाही. परगुण परमाणु पर्वती. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना समाजाकडून झालेल्या त्रासाबद्दल ज्ञानेश्वरीत एकही अनुदार उद्गार काढलेला नाही. 9,000 ओव्यापैकी फक्त एकाच ठिकाणी उन्मत्ते जगी एवढा एकच शब्द आढळतो. बाकी संपूर्ण ज्ञानेश्वरीत समाजाप्रती खडी साखरेप्रमाणे आत बाहेर प्रेमच प्रेम प्रगटलेले आहे. आपणाची काम वाण्या घरी गुळ त्याचे याती कुळ काय कीजे. हा छोटासा सत्संग संपल्यानंतर भोजन व विश्रांतीसाठी साधक मंडळी महावीर भवनात गेली आणि स्वामींच्या प्रवचनासाठी पुन्हा संध्याकाळी 6 वाजता आली. महावीर भवन. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देह संग हानस आहे तुझ विधेयासी. दासबोध दशक 8 समास 8 ओवे क्रमांक 28 स्वामीजींचे प्रवचन सुरू झाले. समर्थांनी 76 वर्षे या अवनी तलावर लीला चरित्र केले. तळमळ तळमळ होती आहे हे जन हाती धरी. कल्याण करी रामराया. बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून लोकांना बोध केला. आत्माराम आणि दासबोध या ग्रंथरूपाने मी आपणामध्ये आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तू ती जाण हे ती साधूचे वचन सदृढ धरावे. असा उपदेश ज्या ग्रंथाद्वारे केला तो दासबोध समोर आहे. आपले अंतःकरण निर्मळ नसेल तर हे वाङ्मय कळणार नाही. आपण याची देही त्याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहावा म्हणून हे वाङ्मय समर्थांनी आपल्यासाठी लिहिलेले आहे. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देहाच्या पलीकडे अशी एक वस्तू आहे सूक्ष्म वस्तू ग्रहण करायला बुद्धी सुद्धा अति सूक्ष्म लागते. देह मन बुद्धी एवढ्या 3 गोष्टी असून भागत नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती आहे आणि चौथी अवस्था तुरीय आहे. साक्षिणी अवस्था असलेल्या तुरीयेला उपनिषदांनी आत्मा म्हटलेला आहे. या लागी मी बोलेन बोली अरूपाची रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करी ज्ञानोबा. न पुस्तका सांगणे शिष्या घडले तुझ कारण आत्माराम. ही सर्व प्रेम गंगा आहे. प्रेमाचा वर्षाव करणारे संत सांगतात संत सांगतच असतात. संत काही गोष्टी साधकांच्या ठिकाणी गृहित धरून सांगत असतात परंतु साध्या गोष्टीही आम्हाला समजत नाही. एकदा एका प्रोफेसरांनी डॉक्टरांना फोन केला. आमच्या घरी इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. डॉक्टर माझ्या मुलानं फाउंटन पेन घशात अडकून घेतलेला आहे. आपण ताबडतोब याल काय. डॉक्टर म्हणाले मी आलोच येतच आहे. आपण तोपर्यंत काय करता. प्रोफेसर म्हणाले तोपर्यंत मी काय पेन्सिलीन लिहितो आहे. अशा तऱ्हेची बुद्धी आणि अशा तऱ्हेचा परमार्थ हा भोंगळ परमार्थाचा अशा भोंगळ परमार्थाचा काही उपयोग नाही. देह देवाचे देऊळ आत बाहेरही निर्मळ. देव पहाया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देह संग हानस आहे तुझ विदेहासाठी. हे केव्हा होऊ शकते. आपली कर्मे चांगली पाहिजेत म्हणजे देहातीत वस्तूकडे लक्ष लागेल. तुकाराम महाराजांची गाढवावरून धिंड काढली तरी त्यांची शांती ढळली नाही. इतकी शांती मिळाली तरच देहातीत वस्तूकडे पाहता येईल. नरदेह मोठ्या भाग्याने आपल्याला मिळालेला आहे. नरदेह मोठे घबाड. आपण देह बुद्धी बळकट धरतो त्यामुळे परब्रह्म पाहू शकत नाही. हरिओम तत्स विठ्ठल विठ्ठल. 26 फेब्रुवारी 1987 गुरुवार महाशिवरात्र सकाळी 6 ते 7 ध्यान आणि ध्यानानंतर स्वामीजीचे प्रकट चिंतन. गेला तासभर आपण आनंदात होतो. ध्यानात जगाचा संपर्क संघर्ष संपतो, आपलाच आनंद आपण भोगत राहतो. एवढी मंडळी ध्यानाला बसलेली पाहून स्वर्गातील देवांना सुद्धा धन्यता वाटते. कोणत्या मार्गाने ते तत्व प्राप्त होईल? ते ध्यानाने प्राप्त होईल. ध्यान नाम आनंददायी आहे. आनंदच आनंद होऊन जातो. ध्यान आणि नाम या दोन्ही साधना हाताळल्या पाहिजेत. नामाचा घोष वेगळा आणि नामस्मरण वेगळे. आत्मनिवेदन या ध्येयाकडे नेणारे ध्यान स्वरूपाची गाठ पडेपर्यंत केले पाहिजे. त्यानंतरही ते आवडीने केले पाहिजे. न होता आत्मनिवेदन न चुके जन्म मरण. एकनाथी भागवत म्हणजे ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाईड. तुकोबांची गाथा ही तशीच आहे. शास्त्रविहित कर्मे करणे, त्यामुळे आपल्याच हृदयातील परमात्मा आपल्यावर संतुष्ट होतो. आपण नेहमी देत राहिले पाहिजे आणि बोलताना प्रेमळ गोड बोलले पाहिजे. तैसे सात आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबांनी जसे लिहिले तसे त्यांचे जीवन घडले. बोधाला पूर्णपणे अनुकूल अशा सत्वगुणाची वृद्धी झाली पाहिजे. नमन नम्रता अंगी नेगे घेही पाल अहम ब्रह्मास्मी या बोधाला कॉरस्पॉन्डिंग अशी आपली प्रकृती झाली पाहिजे. नाथ किती शांत होते, समर्थही किती शांत होते. त्याची विनय हेच संपत्ती असे होते. साधनेद्वारे तसे आपण होण्याचा प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत.
काकू मिठूचा गजर हरिनामाचा.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडी. काठी डाव मांडिला या विठूचा गजर हरिनामाचा. झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा. झेंडा रोविला या संतांचा, संतांचा मेळा गोपाळांचा. डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा. झेंडा रोविला. कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण. हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण. नांगर धरिला सत्वाचा. नांगर धरिला सत्वाचा. बैल मन पवनाचा. डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा. झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा. रोविला. उखळण प्रेमाची काढिली. उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, करीतसे तोची अमृताचा डाव मांडिला हा या विठूचा, गजर हरी नामाचा झेंडा रोविला हा या विठूचा, गजर हरी नामाचा रोविला। पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण, हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण, धोंडा घेतला ज्ञानाचा, धोंडा घेतला ज्ञानाचा, करीतसे जागरण, हो केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा, डाव मांडिला हा या विठूचा, गजर हरी नामाचा झेंडा रोविला हा या विठूचा, गजर हरी नामाचा झेंडा रोविला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, गजर हरिनामाचा झेंडा रोविला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला।
हरि हरि। या महिन्याची मध्यवर्ती कल्पना अंतर्मुखता अशी आहे। एक प्रश्न असा आलेला आहे की अंतर्मुखतेचा अभ्यास करताना कितीतरी अडचणी येत आहेत। एक, दिवसभरातील बहुसंख्य वेळेला व्यवहार करण्यासाठी मन बुद्धी यांचा ऍक्टिव्हली उपयोग करावा लागतो, त्यावेळी मन बहिर्मुख होते आहे। अशा कामांमध्ये असताना अंतर्मुखता कशी जपावी। दोन, अशा वेळी मनाची निस्तरंगता राहिली तर थोडे बरे वाटते। निस्तरंगता राखणे हा अंतर्मुखतेचा अभ्यास होऊ शकतो का। तीन, कधी कधी अंतर्मुखतेचा अभ्यास करताना विचार करताना उदासीनता, कंसात म्हटले नैराश्यपूर्ण विचार, उदाहरणार्थ वेळ कमी आहे आणि आपली साधना तर इतकी कमी होते, व्यवहारासाठीच अधिक वेळ खर्च होतो आहे वगैरे, अशी उदासीनता येते, तर चिअरफुल उत्साही वृत्ती कायम राखून अंतर्मुखता राखणे शक्य आहे का। ते कसे साधावे। अंतर्मुखतेच्या अभ्यासातून प्रसन्नता जीवनात निर्माण होईल यासाठी कसा अभ्यास करावा। इतर संकल्पनांच्या मनाने ही संकल्पना त्याबाबत थोडी वेगळी वाटते. या शंका योग्य असतील तर कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना, असा प्रश्न आहे. मला एक खूप चांगलं वाटतं की आपल्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत या मध्यवर्ती कल्पनांचा आपल्या आपल्या प्रकारे शक्तीबुद्धीनुसार उत्तम अभ्यास आपल्या इथं साधक वर्ग करतो. अजूनही मी असं म्हणतो की कोणी या मध्यवर्ती कल्पनांबाबत उदासीन झालं असेल तर आपल्या केंद्राचा जो वेग आहे त्या वेगापासून तुम्ही थोडे वेगळे पडणार आहात. आपण एका विशिष्ट वेगाने जाणं, सगळा समुदाय एका विशिष्ट वेगाने जाणं, याकरता एक एक मध्यवर्ती कल्पना घेतलेली आहे. आणि तुम्ही उदासीन असाल तर तुमच्या बरोबर येणारे कसून अभ्यास करत असतील तर तुम्ही मागं पडाल. याची कृपा करून तुम्ही दक्षता घ्या. कशाबाबत मागं पडाल? तुम्ही बोधाबाबत मागं पडाल. श्रवण करत असताना, ध्यान करत असताना कारण 24 तासाचा हिशोब नीट मांडण्यासाठी आपल्या या मध्यवर्ती कल्पना आहेत, त्या प्लॅनरवर छापण्यासाठी आणि फळावर लिहिण्यासाठी नाहीयेत. असं असल्यामुळं आणि कितीतरी मंडळी खरंच या प्रकारे मध्यवर्ती कल्पना दिली की त्या महिन्यात अभ्यास तशा प्रकारे सुरू करतात, आपल्या चित्तशुद्धीसाठी, आपल्या अनुसंधानासाठी, आपल्या आत्मबोधाकडे जाण्याच्या मार्गासाठी परमार्थाबाबत असणाऱ्या प्रगल्भतेसाठी या मध्यवर्ती कल्पनांचा अभ्यास करणारे आपण सर्वजण हो, सर्वजण असतील तरी देखील जर कोणी आपल्या समुदायामध्ये तशा प्रकारे विसरतच असेल, सकाळी उठल्यानंतर मी असं सांगितलं, उठल्याबरोबर पहिला विचार मनात यावा की अंतर्मुखता ही आजच्या दिवसाची, महिन्याची अर्थात आजच्या दिवसाची देखील मध्यवर्ती कल्पना आहे, याचं स्मरण जर होत नसेल तर ठेवा. रात्री झोपताना देखील अंतर्मुखतेचा अभ्यास कसा झाला हे पहा आणि अंतर्मुख राहूनच झोपा. अंतर्मुख म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या करता जो प्रश्न आलेला आहे त्याचं तर उत्तर मी देईन. तसंच काम करत असताना देखील आपल्याला जितका शक्य तितका मध्यवर्ती कल्पनांचा अभ्यास करा. या अभ्यासाचा आपल्याला ध्यानाला फार उपयोग होईल. जेव्हा ध्यानाला बसाल तेव्हा फार उपयोग होईल. आणि ध्यानात झालेला जो उपयोग आहे उत्तम ध्यानाचा, तो आपल्याला या अभ्यासात स्थिर राखण्यासाठी म्हणून मदत करेल. अंतर्मुखतेविषयी मी प्रथम तुम्हाला सांगतो. बहिर्मुखता हा एक शब्द आहे आणि अंतर्मुखता हा अजून एक शब्द आहे. बहिर्मुखता म्हणजे जगताकडे पाहणं, बस. बाकी फारसा विश्लेषण न करण्यासारखा हा भाग आहे. जगताकडे सतत लक्ष देणं म्हणजे बहिर्मुखता. या जगतामध्ये नानाविध विषय आहेत, त्या विषयांकडे सतत लक्ष देणं म्हणजे बहिर्मुखता. ही बहिर्मुखता डोळे करत असतात, कान करत असतात, जीभ करत असते, बोलून आणि खाऊन पाय करत असतात, स्पर्श देखील करत असतो. सर्व अंगाने आपण बहिर्मुख होतो कारण बहिर्मुख करण्याचं सामर्थ्य आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी आहे. तुम्ही हेही लक्षात घ्या की ही बहिर्मुखता आहे, ही बहिर्मुखता आपल्या जीवनाच्या संरक्षणाकरता आवश्यक आहे. काही एक बहिर्मुख असल्याखेरीज तुम्ही नोकरी करू शकणार नाही, तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. त्यामुळे बहिर्मुखता विरुद्ध अंतर्मुखता असं काही चाललेलं नाहीये. आपल्या जीवनाच्या किमान संवर्धनाकरता बहिर्मुखता देखील गरजेची आहे. कारण मी तुमच्याकडं तुमच्याशी जर बोलायचं असेल तर डोळे उघडून तुमच्याशी पाहणं तर गरजेचं आहे, मग बोलणं देखील बहिर्मुखच आहे. असं असल्यामुळं मी सारखा बहिर्मुख होतो असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. स्वयंभू अशा परमात्म्याने इंद्रियांची मुख बाहेर ठेवलेली आहे, त्यामुळे ती बाहेर पाहत. त्यामुळे बाहेर पाहणं इंद्रियांनी ही बहिर्मुखता आहे. आणि परमार्थत आत्म्याला जाणून घेण्यासाठी म्हणून अंतर्मुखता ही गरजेची आहे. अंतर्मुखतेने जर परमात्मा समजला तर बाहेर देखील तो आहे असं लक्षात येतं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. त्यामुळं एक गृहित धरा की आपली इंद्रिय बाहेर पाहणारच, बहिर्मुख ती आहेत म्हणूनच बाहेर पाहतात. मन बाहेरच्या जगताचा विचार करणारच कारण त्याची योजनाच तशी आहे. तुमच्या समोर असलेले अनेक प्रश्न तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही. नोकरी संबंधी असतील, मुलांसंबंधी असतील, स्वास्थ्यासंबंधी असतील, घरासंबंधी असतील, धंद्यासंबंधी असतील, राजकीय परिस्थिती संबंधी असतील, सामाजिक परिस्थिती संबंधी असतील, त्याच्यात तुमचं स्थान काय याच्या संबंधी असतील, तर मन विचार करणार त्याच्याकरताच मन दिलेलं आहे. तुम्ही या समाजात योग्य रीतीने राहावं म्हणूनच मन दिलेलं आहे, म्हणूनच इंद्रिय दिलेली आहेत. आणि ती आत पाहत नाहीत आणि आत पाहण्याची त्यांच्या ठिकाणी क्षमता नाही ही गोष्ट देखील निश्चित आहे. म्हणून अंतर्मुख हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा बाहेर असणारी इंद्रिय जर आत वळवायचा प्रयत्न केला तर ती आत काही पाहू शकत नाहीत ही अडचण आहे. आत कान बंद केले, बंद केले याचा अर्थ जो विचार उठेल त्याचा जो आवाज येईल त्याच्या संबंधी विचार उठू द्यायचा नाही म्हणजे कान बंद केले, कानात बोळे घालणं नाही. डोळे बंद केले, मन कल्पनेनी पाहिल, पण कल्पनेनी पाहणं निराळ पण डोळ्याला काही दिसत नाही ही परिस्थिती आहे. डोळे आत पाहू शकत नाही. बाहेर जगत आहे आणि आत परमात्मा आहे किंवा शुद्ध जाणीव आहे अशी वस्तुस्थिती आहे. याच्याखेरीज तिसरी कोणती गोष्ट नाही. समर्थ म्हणतात एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा मी कैचा चोरू आणिला मध्ये. हा मी हा चोर कुठून आणला. एक परमेश्वर आहे जो आत आहे, ईश्वर सर्व भूताना मृद्देशेर्जुन तिष्ठती, आत बसलेला परमात्मा ईश्वर ज्याच्या सत्तेने सर्व काम आपण करतो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, यंत्रावर घातल्यासारखा तो सर्वांना फिरवतो, सर्व भूतमात्रांना फिरवतो. तुम्ही तुमच्या घरून आवरून वगैरे व्यवस्थित गाडी घेऊन इथपर्यंत आलात, रस्ता ओलांडून इथं येऊन बसलात, तो आत असलेल्या ईश्वरामुळे तो भ्रमण करवतो. येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू निगा. ती वस्तू प्रत्यक्षत परमात्मा आहे. मी नावाचा एक पदार्थ आपल्याला भासतो अहंतेच्या अंगाने, पण नीट दृष्टीने जर पाहू गेलं तर बाहेर जगत आहे आणि आत परमात्मा आहे. बाहेरच्या जगताचं दर्शन बंद झालं तर आतला परमात्मा प्रकट होतो. आणि आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय आत वळून पाहायला सक्षम नाहीत. डोळे आत पाहू शकत नाहीत, कान आत काही काम करू शकत नाहीत, कुठलंच इंद्रिय आत वळवताही येत नाही, वळवलं तरी उपयोग होत नाही. मन देखील जगताचं चिंतन करतं पण आत असणाऱ्या जाणीवेचं चिंतन मन करू शकत नाही. म्हणून जर मन देखील मागं फिरवलं तर मनच नाहीस होतं. मन आत पाहू शकत नाही, जगतात हवं तेवढं पाहू शकतो. किती पाहू शकेल मन इंद्रियांच्या सहाय्याने? नुकतीच एक बातमी मी वाचली की पृथ्वी सदृश असा एक ग्रह शास्त्रज्ञांना सापडलेला आहे जो आतापर्यंत मिळत नव्हता. तो 42 प्रकाश वर्ष दूर अशा दुसऱ्या एका आकाशगंगेत आहे. तुम्ही वाचली असेल, सकाळमध्ये आलेली बातमी होती. 42 प्रकाश वर्ष लागतील तिथं जायला. म्हणजे किती काही गणना आहे का? एका सेकंदाला 186,000 मैल एवढा किरण प्रवास करतो, तर तिथपर्यंत पोहोचायला किती काळ लागेल? असं एका सेकंदाचं तर 42 वर्षात किती, एका मिनिटात किती, एका तासात किती, एका दिवसात किती प्रवास करायला लागेल, 365 दिवसात किती प्रवास करायला लागेल म्हणजे एका वर्षात, आणि असे 42 वर्ष. इतका दूर आहे पण त्यांना सापडलाय. ते पाहतायत त्यांच्या दुर्बिणीतून. तो त्याला 3 चंद्र आहेत, पृथ्वीला जसा 1 चंद्र आहे तसा, आणि त्याच्या भोवती वातावरण आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे असं त्यांना समजलेलं आहे. म्हणजे मन किती बाहेर पाहू शकतं इंद्रियांच्या अंगाने हे मी तुम्हाला सांगतोय. पण जर आत वळवलं तर काही नाही पाहतायत मनाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया मना बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. आत वळवलं की त्याला हृदयाच्या डोहामध्ये बुडूनच राहायला लागतं. मनाचं अमनच होतं. चित्त देखील आत वळेल तर त्याचं अचित्त होतं, चिंतन बंद होऊन जातं. पण वस्तुस्थिती अशी आहे की बाहेर पाहायला असीम आहे, जेवढं पाहू तेवढं कमी आहे, आत पाहायला काही नाहीच आहे. आणि जे आहे ते पाहण्याची इंद्रियांची मनाची आणि बुद्धीची क्षमताच नाहीये. असं असल्यामुळं आत पाहायला गेलं की इंद्रिय निरस्त होतात, मन नाहीस होतं, बुद्धीची जाणीव संपून जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही शिल्लक राहतं त्याला परमात्मा असं म्हणतात, देव असं म्हणतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. देवाला किंवा परमात्म्याला उद्देशून ते सगळे त्या स्थितीला अनुलक्षून म्हणतात. त्यालाच आत्मानंद, ब्रह्मानंद, विवेकानंद जी काही नावं आहेत ती सगळी त्याला सत, चित आणि आनंद असं म्हणतात. म्हणून अंतर्मुख होणं याचा अर्थ ही स्थिती गाठणं. म्हणून मी मागे देखील अंतर्मुखतेचा अभ्यास सांगितला होता, तेव्हा असं सांगितलं होतं की अंतर्मुखतेचा अभ्यास सुरू झाला. आता तुम्हाला दिवसातून जर 2 ध्यानाला बसायला मिळालं तर बसा, 3 बसायला मिळालं तर बसा, 4 बसायला मिळालं तरी बसा. एकदा बसत होतात त्याच्याऐवजी जरा अधिक बसलात तरी देखील चालेल. कारण ध्यानाला बसल्यानंतर आत दृष्टी वळवल्यानंतर दृष्टीच नाहीशी होते. आत असलेला परमात्मा प्रगट होऊ देत, निस्तरंगता लाभू देत. समर्थ म्हणतात की इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव.
तयास प्राणी मंद बुद्धिस्त व देव म्हणती असं आत वळून पाहिल्यानंतर एक शून्यता देखील प्रतीत होईल. ही शून्यता देखील अतिशांत अति उत्तम अशी भासेल. आणि आपण देव गाठला असं म्हणून ध्यान विसर्जित करण्याची इच्छा देखील या ठिकाणी साधकाला होते. पण तसं न करता असं समर्थ म्हणतात, महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे. तसं शून्य ओलांडून मग आपलं आत्मस्वरूप प्रतीतीला आणावं. हे जे शून्य असतं ते म्हणजे मनाची निस्तरंगता. हे ते शून्य, मनाचं अमन ही ती शून्यता, चित्ताचं अचित्त ही ती शून्यता. आणि अमनाच्या पाठोपाठ काही काळानी अशा अमनाची देखील सवय किंवा सराव अभ्यासाने प्राप्त झाल्यानंतर त्या अमनावस्थेमध्ये उन्मनी अवस्था प्राप्त होते. म्हणजे अमन अवस्था आहे हे जो समजणार आहे त्याला ब्रह्मबोध होतो, आत्मबोध होतो. तेव्हा खऱ्या रीतीने आत वळून आपण परमात्म्याला प्राप्त केलं असा त्याचा अर्थ होतो. अंतर्मुखतेचे अजून काही गौण अर्थ आहेत, अर्थ आहेतच आणि चांगलेही आहेत. गौण अशा करता की टोकाच्या परमार्थाकरता म्हणून केवळ तेवढे अर्थ धरून चालणार नाही. ते म्हणजे आपले काय दोष आहेत ते आपण पाहणं, आपण कुठं चुकलो हे पाहणं म्हणजे अंतर्मुखता. अशा प्रकारे जो अंतर्मुखतेबद्दल समज आहे चांगलाही आहे. मी अगदी शेवटची गोष्ट सांगितली, पण आपलं वर्तन तपासून पाहणं, आपलं मन तपासून पाहणं, काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती, आणि याचं शोधन करणं, हे शुद्ध करणं, हेही अंतर्मुखतेमध्ये येतच. पण शुद्ध केले तरी ते तरंग राहणारच. मनच संपूर्णपणाने नाही सोहणं ही टोकाची अंतर्मुखता आहे. त्यामुळं आपले अवगुण आहेत तर ते आपलेच वर्तन पाहून सुधारणं ही अंतर्मुखता असेलच, त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहेच. पण ही जी गोष्ट प्रथम मी सांगितली तर त्याचा अभ्यास आपल्याला शेवट आपल्याला जो गाठायचा आहे तो. आता प्रश्न पाहू. दिवसभरातील बहुसंख्य वेळेला व्यवहार करण्यासाठी मन बुद्धी यांचा ऍक्टिव्हली उपयोग करावा लागतो, त्यावेळी मन बहिर्मुख होते आहे. व्यवहार करण्यासाठी मन बहिर्मुख होणं ही गरजेची गोष्ट आहे. आत्ता मी तुमच्याशी बोलू देखील शकणार नाही. जर मी अंतर्मुख पूर्ण असेल तर मी बोलूही शकणार नाही. पारमार्थिक उपदेशासाठी, प्रवचनासाठी, सत्संगासाठी देखील मला काही एक बहिर्मुख व्हायला लागेल, तुमच्याकडे पाहायला लागेल, तुमच्याशी बोलायला लागेल. मी ध्यान करून आलेलो आहे. सकाळी उठल्याबरोबर मी असं पाहिलेलं आहे, अंथरुणातून बाहेर येण्याच्याही आधी विवेकाने आपण इंद्रिय मनबुद्धी नाही, इंद्रिय मनबुद्धी उठल्यानंतर बाहेर पाहत राहील, पण थोडं आत डोकावलं तर परमात्मा आहे. एक कपचा काढा फक्त जमिनीचा, पाणी आहेच. तशा प्रकारे अशा प्रकारचं काही चिंतन करून मी उठलो, ध्यानाला बसलो. ध्यानामध्ये स्वरूप सुखाचा यथाशक्य असा प्रत्यय घेतला आणि मग असं ठरवलं की आता मला बोलायची वेळ येईल, चालायची वेळ येईल, व्यवहार करायची वेळ येईल. तेव्हा माझी इंद्रिय मन बुद्धी ही आत वळून निरस्त तर करता येणार नाहीत, पण माझ्या स्वरूपाचा बोध कायम राखून मी बोलायला शिकेन. आत राहून मी पाहायला शिकेन असा मी संकल्प केला. मला प्रत्येक वेळेला जमलं असं नाही, घरातून येताना इथपर्यंत आणि इथून देखील वर येऊन बसलो प्रत्येक क्षणाला मलाही जमलेलं नाहीये, पण काही एक मला जमलं, थोडस जमलं, थोडस नाही जमलं, असं घडलं। जे जमलं ते तर जमापक्षी झालं, तेवढा तर अंतर्मुखतेचा अभ्यास झाला, नाही जमलं ते सोडून द्या, कारण जे जमत नाही त्याची रुखरुख करण्यापेक्षा पुढच्या क्षणाला जमवणं हे काम आहे आपलं। गेला क्षण तो गेला, संपला, त्याच्याबद्दल तुम्ही आता चिंता करूनही काही होणार नाहीये। असं असल्यामुळं रस्ता ओलांडताना मला नाही जमलं, रस्ता ओलांडल्याबरोबर मी तिथं नवीन आणि गिरीश होते त्यांच्याशी थोडा बोललो, तोपर्यंत नाही जमलं, आणि मग पुढे येताना परत लक्षात आलं जमलं, थोडा वेळ जमलं, तर काही नाही ना बिघडलं। रस्ता ओलांडताना माल जमलं नाही म्हणून मी कशा करता रुखरुख करायची असं मी ठरवलं। इथे येऊन बसलो, रुद्र चाललेला होता, थोडा वेळ आत डोकवून पाहिलं, जमलं। असं थोड्या वेळ जमलं, थोड्या वेळ नाही जमलं, तर कोणी तुम्हाला हिशोब मागितलाय आणि कोण तुम्हाला पास नापास करायला चाललंय? थोडस जमलं तरी देखील पुरे असं मी म्हणेन। आपल्या कुवतीप्रमाणेच जमणार आहे, आपल्याला काही एकदम स्वरूपानंदांसारखं जमणार आहे, स्वामीजींसारखं जमणार आहे? नाही जमणार, पण ते कृपाळू आहेत, त्यांच्या कृपेने आपल्याला हळूहळू जमेल। त्यामुळे अशा कामांमध्ये असताना लक्षात ठेवावं, जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात चांगलं राहील तेव्हा थोडा थोडा वेळ जमेल। काय जमेल? आत्ता माल जमतंय, मी तुमच्याशी बोलतोय, पण मी आत्मा याचा विसर मला नाहीये आणि मी तुमच्याशी बोलतोय, जमतंय आत्ता। काही क्षणांनी कदाचित मी आत्मा याचा विसर पडेल आणि केवळ मी तुमच्याशी बोलेन असं घडेल, ते मला समजणार आहे। पण हा तर अभ्यास, आपण कित्येक वेळेला यशस्वी होऊ, कित्येक वेळेला यश आपल्याला मिळणार नाही असं घडेल, त्यांनी फारसा फरक पडत नाही। मला असं म्हणायचं आहे की या मध्यवर्ती कल्पना सुरू होण्याच्या आधी अगदीच कोरं करकरीत आणि काहीच न समजता असं जे जीवन आपण जगत होतो त्याच्यापेक्षा काही थोडी तर प्रगती होतीये की होत नाहीये असं मी तुम्हाला विचारेन। आपल्याला साधायचं आहे अर्थात टोकाचं 100%, म्हणूनच असा प्रश्न येणार। त्यामुळे प्रश्न येण्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये की असा कशाला प्रश्न विचारला, पण आपल्याला जमतंय आणि जेवढं जमतंय तेवढं तर समजून घ्या। मी असं म्हणतो की सबंध दिवसभरात आपण जर काही भाग केले दिवसाचे, 9 वाजेपर्यंत आपण काही ध्यानात वगैरे अंतर्मुखतेने राहू शकू, कदाचित कामाला बाहेर पडल्यानंतर परत 12-1 वाजता आपण डबा खाईपर्यंत, म्हणजे 4 तासात आपल्याला 4 वेळेला जमलं, तर काय कमी वेळेला जमलं असं समजता तुम्ही? जमलं, आणि त्याच्यातही तुम्ही सारखेच लोकांमध्ये असता असं नाही। जसं मी म्हटलं की मी नवीन आणि गिरीशशी बोललो, गिरीश टल्लू, आणि येताना थोडा वेळ मला मिळाला, त्याच्यात मी कोणाशी बोलत नव्हतो, नुसताच चालत होतो, तर जमलं, बोलत होतो तेव्हा, नाही जमलं। आता मला एक आहे की जेव्हा मी असं बोलेन तेव्हाही मला कधीतरी जमवायचंय, तेही कधीतरी एखाद वेळ जमेल, एखाद वेळ नाही जमणार असं होईल। तर मला तुम्हाला असं सांगायचंय की मन बहिर्मुख करूनच व्यवहार करायला लागतील, आत आठवण ठेवणं हा भाग आहे, तर तो कधीतरी तुम्हाला जरी जमला तरी देखील चालेल। जेवढा वेळ तुम्हाला जमेल, थोडा थोडा वेळ जर जमत गेला, तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही बाह्य जगतात नसून परमात्म्याच्या जगतात राहाल। बाहेरचा व्यवहार करत असताना ओरखाडा तुमच्या मन बुद्धी चित्तावर उमटणार नाही जेवढा वेळ जमेल, नाहीतर सततच ओरखाडे उठत राहतील, तसा तो ओरखाडा तर टळला असं आपण म्हणू। अशा वेळी मनाची निस्तरंगता राहिली तर थोडे बरे वाटते। निस्तरंगता राखणे हा अंतर्मुखतेचा अभ्यास होऊ शकतो का? त्याच्याऐवजी सोहम स्मरण असणं, किंचित काळ निस्तरंगता राखून सोहम स्मरणावर यावं असं मी म्हणे। सोहम स्मरणावर म्हणजे अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर न बंधाः, अशा प्रकारचा एखादा भाव सोहम स्मरण, तोच मी आहे, परमात्माच मी आहे, अशा प्रकारचं स्मरण। स्वरूपानंद जर 5 मिनिटं बोलत असत, 10 मिनिटं बोलत असत, समोर आलेली व्यक्ती बाकावर बसलेली असे, ते त्यांच्या पलंगाला टेकून असे ताठ बसलेले असत, थोडं बोलणं चालणं झालं की डोळे मिटून घेत असत शांतपणे। शांतपणे प्रसन्नतेने डोळे उघडत असत, परत व्यक्तीशी बोलत असत, तेवढ्या 2 क्षणात ते काय करत असत, तर आत सोहम स्मरणाने परमात्म्याशी तदाकार पावत असत। 1 श्वास पुरतो आत जाऊन थांबायला, त्याला 5-6 श्वास घ्यायला लागतात असं नाही, तो सोडला नाही तरी चालत। आपलं जीवन असं आहे की आपल्याला हे शक्य नाहीये, समजा जेव्हा शक्य होईल तेव्हा तर करू, नाम घेऊ तर ते नाम असं घेऊ की आत रामच आहे या भावनेने रामाचं स्मरण करू, अंतर्मुखताच आहे। त्यामुळे निस्तरंगता ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण निस्तरंगतेच्याही पुढे जाऊन सोहम स्मरण राखणं, परमात्माच मी जे ध्यानात अनुभवाला येतं ते क्षणिक अनुभवणं आणि परत व्यवहाराला लागणं, कधी कधी अंतर्मुखतेचा अभ्यास करताना, विचार करताना उदासीनता म्हणजे नैराश्यपूर्ण विचार, उदाहरणार्थ वेळ कमी आहे, आपली साधना तर इतकी कमी होते, व्यवहारासाठी अधिक वेळ खर्च होतो आहे वगैरे, अशी येते। अंतर्मुखतेचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं की अशी उदासीनता येते तेवढ्या वेळात अंतर्मुखतेचा अभ्यास करून घेतलेला बरा, उदासीनता कशा करता। उदासीनतेमध्ये जेवढा वेळ तुम्ही वाया घालवणार की आपलं कसं होणार, काय होणार, आपण किती वेळ खर्च करतो व्यवहाराकरता आणि फार बहिर्मुख झालेले आहोत, एवढं बोलायला मला काही एक मिनिट तर लागला, तेवढ्या 1 मिनिटात जर आत वळून जरा परमात्म्याकडे पाहिलं तर काय, कशा करता उदासीनतेचा विचार, असं मी तुम्हाला विचारेन। तुम्हाला कोणी अशी काही काळ काम वेग असं काही गणित दिले की काय, काही नाही, जमवायचं आहे या क्षणाला, या क्षणाला जमवा आणि सोडून द्या, विसरून जा। थोड्या वेळ जमवलं, आढावा घेताना मला काहीच जमत नाहीये असं म्हणायच्या ऐवजी आढावा घ्यायच्या वेळेलाच अंतर्मुख व्हा म्हणजे झालं। तुम्ही विसरणार आहात हे गृहीत आहे। या जन्माची आणि जन्म जन्मांची सवय इंद्रिय मन बुद्धीला लागलेली आहे, तर ही सवय ही खोड अशी पटकन मोडेल असं वाटलं की काय, तुम्ही थोडस श्रवण केलं, केंद्रात आलात, 2-5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष येत आहे म्हणून काय एवढ्या जन्मांची सवय एकदम मोडेल असं झालं का, असं नाही होत। समर्थ म्हणतात की असत्य अंतरी बिंबले, आता बिंबलेला आहे त्याला काय करणार, न सांगता दृढ झाले, कोणी सांगितलं नाही पण पक्क झालं, सत्य असो न हरपले जेथींच्या तेथे, सत्य आहे पण नाहीस झालं, सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे, असं संतांना देखील आश्चर्य वाटत, पण असत्याचं हे धरणं अशा रीतीने थोडा थोडा वेळ जर आत आपण वळलो तर उठत ना, तेवढ्या वेळापुरतं तर उठलं म्हणून, अशा प्रकारे आपण करू, उदासीनतेने काही होणार नाही। आपल्याला वेळ कमी आहे असं घोकण्यापेक्षा जेवढा वेळ आहे आणि लक्षात आलं उपयोग केला की काम झालं असं मी म्हणेन. तर त्यांनी म्हटलं की चिअरफुल उत्साही वृत्ती कायम राखून अंतर्मुखता राखणे शक्य आहे काय. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की कुठल्याही वृत्तीचं आरोपण आपल्या स्वतःवर कृपा करून करून घेऊ नका. उत्साही वृत्तीचं देखील निष्कारण आरोपण करून घेऊ नका. तुम्ही गंभीर असाल गंभीर राहा, सहज उत्साही असाल सहज उत्साही राहा. जगताला तुम्ही तसे भासाल. कोणी कोणी एखादी व्यक्ती फार उत्साही चटपटीत अशी जगताला भासते, तर कोणी कोणी अगदी गंभीर कमी बोलणारा मितभाषी असा भासतो. बऱ्याच वेळेला मितभाषी असतो त्याला असं वाटतं की आपण काय असे, तो कसा सगळीकडे असं पटपट पटपट बोलतो, हे करतो, व्यवहार करतो. त्याच्यासारखं व्हायला जाऊ नका. कुठल्याही वृत्तीचं मुद्दामहून आरोपण करून घेऊ नका, कारण ते तुमच्या प्रकृतीत असमतोल निर्माण केल्याखेरीज राहणार नाही. असं मुद्दामहून मागवलेली कोणतीही गोष्ट तुमच्या प्रकृतीचा बॅलन्स बिघडू शकेल. आपण आत्मा आहोत, आपण देह मन बुद्धी नाही यांनी सहज आपल्याला शांतता लाभते, समाधान लाभतं. चिअरफुल म्हणून तुमच्या जे डोळ्यासमोर आहे काय आहे ते मला माहीत नाही, तर तसं होण्याचा प्रयत्न करू नका असं मी तुम्हाला सांगेन. कारण रिॲक्शनरी कुठलीही गोष्ट दीर्घकाळपर्यंत उपयोगाला येत नाही. प्रतिक्रियावादी नको, तर स्वरूपस्थ आपण असावं. सहज शांत असू तर शांत असू, सहज एखादा आनंदी असेल तर आनंदी असेल. जसं एकाने स्वरूपानंदांचं वर्णन असं केलं की स्वरूपानंदांच्या जवळ जितका जितका काळ म्हणून ते गेले, दीर्घ काळ तिथं सेवेकरी म्हणून देखील ते राहिले, तर स्वरूपानंदांच्या तिथं अतिशय शांतीचा प्रत्यय यायचा असं ते म्हणाले. खूप शांती, दैवी शांती जशी असावी तशी, आणि त्या शांतीत देखील आपल्याला असं एक समाधान वाटायचं. तर स्वामी माधवनाथांकडे गेलं तर आनंद उत्साह असा प्रत्यय यायचा, ते शांतीचा त्या मनाने स्वरूपानंदांच्या तुलनेने क्वचित यायचा, पण तो आनंद आणि जो एक असा भाव होता विलक्षण त्यांच्या अवतीभोवती तोही खूप दैवी वाटायचा. तेच साधक स्वामी अमलानंदांकडे काही काळ राहिलेले होते, तर ते म्हणाले की अमलानंदांकडे गेल्यावर असं वाटायचं की किती साधे, आपल्यापेक्षा देखील साधे, इतके मोठे असून इतकं साधं वर्तन, प्रांजळपणाने बोलणं फार बरं वाटायचं. म्हणजे आपल्या आपल्या प्रकृतीमध्ये असणारी जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य त्या प्रकृतीने परमोच्च स्थिती गाठलेली होती आणि ती सगळ्यांना आवडते. म्हणून असंच असायला पाहिजे असा भाग स्वामीजींच्या ठिकाणी, जे स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी खूप धोरण होतं, काय करायला हवं काय करायला नको, व्यक्तींची पारख अशा प्रकारे होतं. तर मला पेणमध्ये असं सांगितलं गेलं की या सगळ्या गोष्टी मामींकडे होत्या आणि अमलानंद जो येईल त्याच्याशी अगदी प्रेमाने वर्तन करत असत. हा प्रकृतीगत सहज भाव आहे आणि तो आनंदाचा वाटत असे. त्यामुळं चिअरफुल आणि उत्साही, विशिष्ट उत्साह देखील, कधी कधी कोणाकोणाला काही दिवस अति उत्साह असं वाटतं, अति डिप्रेशन असं वाटतं, या दोन्ही गोष्टी नकोत. त्याच्याऐवजी अंतर्मुखता राहून स्वरूपस्थ राहणं शक्य आहे आणि मी जर स्वरूपस्थ राहिलो तर माझ्या स्वरूपस्थ राहण्याचा माझ्या प्रकृतीतून पडणारा जो प्रकाश असेल, मी जर गंभीर असेल तर गंभीरपणाने मी स्वरूपस्थ भासेन. मी जर चेअरफुल असेल तर चेअरफुल पद्धतीने मी स्वरूपस्थ भासेन. स्वरूपस्थ असणं याला आपण महत्व देऊ, प्रकृतीचं प्रगटीकरण आहे त्याला नको महत्व द्यायला. मला अलीकडं अलीकडं असं समजलंय, अमेरिकेतून आलेल्या एका मुलांनी मला सांगितलं की आता एक 40 वर्षांपूर्वी एक पद्धत होती, जसं ग्रुप डिस्कशन आलं आणि लीडरशिप म्हणून एक भावना आली एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना, तर तिथं खूप बोलणारा, आपली मतं स्ट्रॉंगपणाने व्यक्त करणारा, लीड घेणारा असा जो मनुष्य असेल तर त्याला उचलायचा असं मॅनेजमेंट ठरवत असे. चाळीस वर्ष म्हणजे जवळपास 32-36 तीन पिढ्या गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अशा क्वालिटीज दिसायला जरी वरवर दिसल्या तरी ही मंडळी नंतर मागं पडतात आणि तुलनेने त्यावेळेला अबोल असणारी, शांतपणे आणि ठामपणाने आपलं मत व्यक्त करणारी आणि ज्याला पहिल्यापेक्षा कमी संधी दिली आहे अशी मंडळी टॉपवर गेलेली आहेत. जास्त बोलणारी, आनंद दाखवणारी, सर्वांशी कॉन्टॅक्ट ठेवणारी अशी जी मंडळी आहेत ती मंडळी नंतर नंतर हळू पडली, मागं पडली. आणि ही मंडळी एक ज्यांच्या खोली होती, ज्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलत नव्हते फार, पण ही मंडळी जास्त विचार करतात, जास्त ऍक्टिव्हली कसं घडेल एखादं हे देखील मांडून दाखवतात असं मॅनेजमेंटच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं जी अशी अंतर्मुख शांत इंट्रोव्हर्ट अशी मंडळी होती त्यांना एक प्रकारे फ्रस्ट्रेशन येत असे की आम्ही खरं म्हणजे अशा रीतीने असून नॉलेजेबल असून समजत नाहीये इतरांना, तर आता ती गोष्ट बदलायला लागली असं त्यांनी मला सांगितलं. अंतर्मुखतेच्या अभ्यासातून प्रसन्नता जीवनात निर्माण होईल यासाठी अभ्यास कसा करावा. प्रसन्नता हा शांतीचा स्वाभाविक परिणाम असतो, प्रसन्नता नावाची कोणतीही गोष्ट नसते. आनंद हा शांतीचा स्वाभाविक परिणाम असतो, आनंद नावाची कोणती गोष्ट नसते. आपल्याला जो आनंद म्हणून आपण ज्याला नामाभिधान देतो तो आपल्या मनाला बसलेला धक्का असतो. उदाहरणार्थ तुमचा मुलगा पहिल्या नंबरनी पास झाला, एक्साइटमेंट होते, त्याला आपण बऱ्याच वेळेला आनंद म्हणतो. अशी एक्साइटमेंट म्हणजे टोकावर जाणं असतं. तुम्ही ही जर जमीन धरली तर वेगवेगळ्या उंचीवर जाणं म्हणजे टोकावर जाणं असतं. जितका मी जास्त उंचीवर जाईन तितकी जमीन ही मला दरीसारखी खोल होऊन जाते. असं असल्यामुळं एक्साइटमेंट जी असते त्या एक्साइटमेंटला देखील जमिनीवर यायला लागतं, कुठल्याही गोष्टीला जमिनीवर यायलाच लागतं. तेव्हा एक्साइटमेंटमुळे वर गेलेला असतो, जितका वर गेलेला असतो तितका खाली येतो आणि त्याचं दुःख जास्त असतं. त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद झाला तरी देखील तुम्ही शांत राहिलात, जमिनीवर असाल तर जमिनीवर अजून कुठं खड्डा नाहीये की अजून तुम्हाला खाली जायचं, दरी नाहीये तिथं. असं असल्यामुळे लक्षात ठेवा की प्रसन्नता, आनंद, चिअरफुलनेस, विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व या काल्पनिक गोष्टी, प्रकृतीचं सहज वैशिष्ट्य असेल तर काही म्हणायचं नाहीये मला. तसं जर नसेल तर याच्या मागं मुळीच लागू नका. त्यांनी म्हटलं की इतर संकल्पनांच्या मानाने ही संकल्पना त्याबाबत थोडी वेगळी वाटते. तर आत वळून शांत झालो, शांत झालो तर माझ्या सगळ्या शक्ती रिगेन होतात, तर्क करण्याची शक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती, स्मरण शक्ती, निर्णय घेण्याची शक्ती, शांत स्थितीत जास्त उत्तम रीतीने आपल्याजवळ परत येते जी आपण व्यवहार करत असताना खर्च केलेली असते ती त्यामुळे या शांततेलाच जास्त महत्व आहे. या शांततेचं स्वाभाविक प्रगतीकरण जसं व्हायचं असेल तसं होवो, या शांततेतच सुख आहे. भगवंतांचेही तसे शब्द आहेत. अशांतस्य कुत सुखम असं भगवंत म्हणतात. शांततेतच सुख आहे, शांततेतच प्रसन्नता आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं, मला असं वाटतं की अंतर्मुखतेवर विस्ताराने उत्तर दिलं गेलं. आपल्याला या प्रकारचा अभ्यास करायचा आहे अजून देखील. आज किती तारीख आहे? आज 21 तारीख आहे आणि हा 31 महिना आहे, जानेवारी. तर 10 दिवस 11 दिवस आहेत. आजचा दिवस धरून 31 तारखेपर्यंत 11 दिवस आहेत आपल्या अभ्यासाला दिशा मिळून देत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्लॅनरवर छापण्यासाठी नाहीये. जे करत नसतील त्यांना सांगतोय, जे करतात त्यांनी अजून सखोल रीतीने हा अभ्यास करायचा आहे आणि जे करत नसतील त्यांनी सुरुवात करायची आहे. ध्यान जरा जास्त झालं तरी देखील चालेल, उलट करा असं म्हणेन. दोनदा बसायला मिळालं तर जास्त उत्तम, तीनदा जास्त उत्तम. पण तीनदा ध्यानाला बसून देखील एक संकल्प करून उठा. मधला थोडा काळ मी जे म्हटलं की माझं आत्मस्थ लक्ष आहे आणि मी तुमच्याशी बोलतो आहे, तर तसं आत्मस्थ लक्ष माझं बिघडलेलं होतं. केवळ बोलण्यावर लक्ष माझं एकत्रित झालेलं होतं आणि आता हे बोलताना परत मी आत्मस्थ झालेलो आहे आणि बोलतो आहे. काय बिघडलं? हे जर लक्षात नसतं तर सगळा वेळ मी बाहेर राहूनच बोललो असतो. त्यामुळं थोडा थोडा वेळ जरी हे मिळालं तरी देखील अल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायतो त्रायते महतो भयात असं भगवंत म्हणतात. थोडं जरी याचं पालन केलं तरी महत भयापासून आपण वाचतो. तर तसं आपण करू असं मी तुम्हाला म्हणतो. आपण एक मिनिट भर शांत बसू. असतो मा सत्कमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर
श्रीराम. काही निवेदना आहेत. पुढील गुरुवार पर्यंत